नमस्ते, आज आपल्या इथे कला पंढरी संस्था डोंगरगाव येथून एक किशोरी मुलगी प्रश्न विचारणार आहे. तिचं नाव श्रद्धा शिवाजी जाधव.
मला इंग्रजी विषय अवघड जात आहे, तरी मला भीती वाटते इंग्रजी विषयाची. मला माहिती द्या.